चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस तोडणी मजूर नसल्यामुळे साखर कारखान्यांच्या गाळपावर परिणाम। कोरोना व्हायरसचा प्रसार थांबावा म्हणून देशात 21 दिवसाचा राष्ट्रव्यापी लॉकडाऊन करण्यात आला। याचा परिणाम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या गाळपावर होऊ शकतो, कारण काही ऊस तोडणी कामगार घरी परत आले आहेत। सध्या राज्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे। राज्यात ऊस शेतकरी ऊस तोडणी कामगारांच्या गैरहजेरीमुळे आपलं पीक कारखान्यात पाठवण्यासाठी असमर्थ आहेत। महाराष्ट्राचे साखर आयुक्त सौरभ राव म्हणाले की उरलेला ऊस लवकरात लवकर तोडून कारखान्यात पाठवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत। ऊस तोडणी कामगारांचा एक गट कोरोना व्हायरस महामारीपासून वाचण्यासाठी आपल्या गावाकडे गेला आहे। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मजुरांनी आपलं ठिकाण सोडू नये आणि तिथंच त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्याचे आदेश कारखान्यांना देण्यात आले आहेत।